सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ज्ञान कर्म संन्यास योग। आजी श्रवणेंद्रिया पाहले जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नची हे तुकिले साचा सारिखे। आज श्रवणेंद्रियांना सुखा झाला, कारण गीतेसारखा ठेवा पाहावयास मिळाला। जसे काही स्वप्नच खरे व्हावे तसे आता झाले आहे। आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्त राजो किरीटी परिसत असे। अगोदरच ही विचाराची कथा, त्यात तिचे प्रतिपादन जगात श्रेष्ठ असे श्रीकृष्ण करीत असून भक्तांमध्ये श्रेष्ठ असणारा अर्जुन ते ऐकत आहे। जैसा पंचमाला पू सुगंधु की परिमळू आणि सुस्वादू, तैसा भला जाहला विनोदू कथेचा ये। ज्याप्रमाणे पंचम स्वर व सुवास किंवा सुवास व उत्तम रुची यांच्या गोड मिलाफाचा योग यावा, त्याप्रमाणे या कथेतील चर्चेचा योग मोठ्या बहारीचा जमला आहे। कैसी आगळी का दैवाची जे गंगा जोडली अमृताची, हो का जपे तपे श्रोत यांची फळ आली। काय दैवाचा जोर आहे पहा, कारण या जोरामुळे ही अमृताची गंगाच लाभली म्हणायची, किंवा श्रोत्यांची जपदपादी अनुष्ठाने या कथेच्या रूपाने फळास आली आहेत। आता इंद्रिय जात आघवे तिही श्रवणाचे घर रिघावे, मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे। आता एकूण एक इंद्रियांनी श्रवणेंद्रियांचा आश्रय करावा आणि मग गीता नावाच्या या संवादाचे सुख भोगावे। हा अतिसो अति प्रसंगे सांडूनी कथाची ते सांगे, जे कृष्ण अर्जुन दोघे बोलत होते। हा अप्रासंगिक पाल्हाळ पुरेकर व कृष्ण व अर्जुन हे दोघे जे काही बोलत होते ती हकीकत सांग असे श्रोते म्हणाले। ते वेळी संजयो राया ते म्हणे, अर्जुनु अधिष्ठिला दैवगुणे, जे अतिप्रीती श्री नारायणे बोलतू असे। ज्ञानदेव सांगतात की त्यावेळी संजय धृतराष्ट्राला म्हणाला, खरोखर भाग्यानेच अर्जुनाचा आश्रय केला असे म्हटले पाहिजे, कारण प्रत्यक्ष श्रीकृष्ण त्याच्याशी मोठ्या प्रेमाने बोलत आहेत। जे न संगेची पितया वसुदेवासी, जे न संगेची माते देवकीसी, जे न संगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत। आपला बाप वसुदेव याला जे सांगितले नाही, आपली आई देवकी हिला जे सांगितले नाही, किंवा आपला भाऊ बळीभद्र यालाही जे सांगितले नाही, ते रहस्य श्रीकृष्ण अर्जुनाजवळ बोलत आहे। देवी लक्ष्मी एवढी जवळीक, परिते ही न देखे या प्रेमाचे सुख, आजी कृष्ण स्नेहाचे बिक यातेची आथी। देवी लक्ष्मी एवढी जवळ असणारी, पण या प्रेमाचे सुख तिलाही कधी दिसले नाही, कृष्णाच्या प्रेमाचे फळ यालाच आज लाभत आहे। सनकादिकांची या आशा वाढी नल्या होती या कीर बहुवसा, परित्याही येणे माने यशा येतीची ना। सनकादिकांच्या परमात्म सुखाबद्दलच्या आशा खरोखरच खूप बळवल्या होत्या, पण त्याही इतक्या प्रमाणात यशाला आल्याच नाहीत। या जगदीश्वराचे प्रेम एथ दिसतसे निरुपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले। त्या जगदीश्वराचे प्रेम या अर्जुनावर अगदी निरुपम दिसत आहे, या पार्थाने कसे उत्कृष्ट पुण्य केले आहे बरे। हो का जयाची या प्रीती अमूर्त हा आला व्यक्ती, मज एक वंकी याची स्थिती आवड तू असे। पहा, ज्या अर्जुनाच्या प्रीतीमुळे हा कृष्ण वास्तविक निराकार असून साकार झाला, त्या अर्जुनाची देवाशी एकरूपता मला चांगलीच पटते। ये रवी हा योगी या नाडळे, वेदार्थासी नाकळे, जेथ ध्यानाचे ही डोळे पावती ना। नाहीतर हा योग्यांना सापडत नाही, वेदांच्या अर्थाला सापडत नाही, ध्यानाचीही येथे नजर पोचत नाही। तो हा निज स्वरूप अनादि निष्कंप, परिकवणे माने सकृप जाहला आहे। अशी जी आत्मस्थिती, तद्रूप असणारा हा श्रीकृष्ण मूळचाच अचल आहे, पण आज या अर्जुनावर किती कृपावंत झाला आहे। हा त्रैलोक्यपटाची घडी आकाराची पैल थडी, कैसा याची आवडी आवरला असे। हा त्रैलोक्य रूप वस्त्राची घडी असून आकाराच्या पलीकडचा आहे, पण या अर्जुनाच्या प्रेमाने कसा आटोपशीर झाला आहे। श्लोक पहिला। श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवान अहमव्ययम् विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत. श्री कृष्ण म्हणाले हा अक्षय योग मी पूर्वी सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला सांगितला आणि मनूने इक्ष्वाकूला सांगितलं. मग देव म्हणे अगा पंडुसुत हाची योगू आम्ही विवस्वत कथिला परी तो वार्ता बहुता दिवसांची. मग देव म्हणाले अरे अर्जुना हाच निष्काम कर्मयोग आम्ही सूर्याला सांगितला परंतु ती गोष्ट फार दिवसांची आहे. मग तेने विवस्वते रवी हे योग स्थिती आघवी निरूपिली बरवी मनुप्रती. मग त्या विवस्वान सूर्याने या योगाची संपूर्ण माहिती वैवस्वत मनूला उत्तम प्रकारे सांगितली. मनूने आपण अनुष्ठिली मग इक्ष्वाकुवा उपदेशिली ऐसी परंपरा विस्तारिली आद्य हे गा. वैवस्वत मनूने याचे स्वतः आचरण केले आणि मग आपला मुलगा जो इक्ष्वाकू त्याला त्याचा उपदेश केला अशी ही परंपरा मुळापासून चालत आलेली आहे. श्लोक दुसरा. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्ट परंतप. याप्रमाणे परंपरेने प्राप्त झालेला हा योग राजर्षींना ज्ञात झाला. हे शत्रुतापना पुष्कळ काळ लोटल्यामुळे तो योग या लोकी नष्ट झालेला आहे. मग आणि कही या योगाते राजर्षी जाहले जाणते परी तेथोनी आता सांप्रते नेणी जे कोणी. मग आणखीही या निष्काम कर्मयोगाला जाणणारे राजर्षी पुढे होऊन गेले पण तेव्हापासून आता हल्ली हा निष्काम कर्मयोग कोणालाही ठाऊक नाही. जो प्राणी या कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. कारण प्राण्यांचा सगळा भर विषय वासनेवर पडला आहे व त्यांचा सगळा जीव काय तो या देहावर आहे म्हणून त्यांना आत्मज्ञानाचा विसर पडला. अव्हाटली या आस्था बुद्धी विषय सुखची परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोक. आत्मबोधाची आस्था बाळगणारी बुद्धी आडमार्गाला लागल्यामुळे लोकांना विषय सुख अत्यंतिक सुख वाटू लागले व देहाधिक प्रपंच हा प्राणाप्रमाणे प्रिय वाटू लागला. ए रवी तरी खावणे याच्या गावी पाटा उवे काय करावी सांगे जातन घ्या रवी काय आथी. नाहीतर दिगंबरांच्या गावी उंची वस्त्रे काय करायची आहेत, जन्मांदाला सूर्य काय उपयोगाचा सांग बर. का बहिरयांच्या आस्थानी का वण गीता ते मानी का कोले या चांदणी आवडी उपजे. किंवा बहिर्यांच्या सभेत गाण्याला कोण किंमत देणार, किंवा कोल्ह्यांच्या मनात चांदण्यांबद्दल प्रेम कधी उत्पन्न होईल का. पै चंद्रोदया आरवते जयाचे डोळे फुटती असते ते कावळे केवी चंद्राते ओळखती. चंद्राचा उदय होण्याच्या अगोदरच ज्यांचे असलेले डोळे फुटतात म्हणजे निरुपयोगी होतात ते कावळे चंद्राला कसे बरे ओळखणार. तैसी वैराग्याची शिवन देखती जे विवेकाची भाषा नेणती ते मूर्ख केवी पावती मजईश्वराते. त्याप्रमाणे वैराग्या नगराच्या शिवेचेही ज्यांनी कधी दर्शन घेतले नाही विवेक कशाला म्हणतात ते ज्यांना माहीत नाही त्या मूर्खांना माझी प्राप्ती कशी बरी होईल. कैसा नेण मोह वाढी नल तेने बहुतेक काळू व्यर्थ गेल म्हणून योगू हा लोपल लोकीये. हा मोह इतका कसा बरे वाढला कोण जाणे, त्यामुळे बहुतेक काळ व्यर्थ गेला आणि म्हणून या लोकातला हा निष्काम कर्मयोग बुडाला. श्लोक तिसरा. स एवायम मया तेद्य योग प्रोक्त पुरातन भक्तोसि मे सखा चेति रहस्यम येदद उत्तमम. तोच हा पुरातन योग हे सर्व रहस्यातील उत्तम रहस्य म्हणून मी आज तुला सांगितलं आहे कारण तू माझा भक्त व सखा आहेस. तोची हा आजी आता तुझ प्रति कुंती सुत सांगितला आम्ही तत्वत भ्रांती न करी. तोच हा योग अर्जुना आम्ही तुला आज खरोखर सांगितला याविषयी संशय घेऊ नकोस. जे जीवीचे निज गुज परी केवी राखो तुझ जे पढीयेसी तू मज म्हणून. हा योग म्हणजे माझ्या जीवाची अगदी गुप्त गोष्ट आहे पण ती तुझ्यापासून कशी चोरून ठेवू, कारण तू माझा अगदी लाडका आहेस. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रेयेची चितकळा, धनुर्धरा. अर्जुना, तू प्रेमाचा पुतळा आहेस, भक्तीचा जिव्हाळा आहेस व सख्यत्वाची जीवनकला आहेस. तू अनुसंगाचा ठावो, आता तुझं काय वंचू जावो, जरी संग्रामा रूढ आहो, जाहलो आम्ही. अर्जुना, तू निकट संबंधांचे ठिकाण आहेस, म्हणजेच तुझा व माझा संबंध अगदी निकटचा आहे. यावेळी तुझी फसवणूक कशी करावी, जरी आम्ही युद्धाला सज्ज झालो आहो. तरी नावे कते सहावे, गाजा बज्ज ही न धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. तरी क्षणभर ते बाजूला ठेवून या गडबडीचाही विचार मनात न आणता प्रथम तुझे अज्ञान घालवून टाकले पाहिजे. श्लोक चौथा. अर्जुन उवाच. अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वत कथमे तद्विजानीयम त्वमादौ प्रोक्तवानिति. अर्जुन म्हणाला, तुझा जन्म अलीकडचा असून सूर्याचा जन्म पलीकडचा, म्हणजे तुझ्या फार पूर्वीचा आहे. असे असता तू आधी हा योग सांगितलास हे मी कसे जाणावे. तव अर्जुन म्हणे श्री हरी, माया आपुले याचा स्नेहो करी, एथ विस्मयो काय अवधारी कृपानिधी. तेव्हा अर्जुन म्हणाला, हे कृपानिधी श्री कृष्ण, पहा बरे, आई आपल्या मुलावर ममता करते, यात नवलते काय. तू संसार श्रांतांची सावली, अनाथ जीवांची माऊली, आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा. संसार तापाने थकलेल्यांची तू सावली आहेस, अनाथ जीवांची आई आहेस, आम्हाला तर केवळ तुझ्या कृपेने जन्मास घातले आहे. देवा पांगुळ एका देवीचे, तरी जन्मोनी जो जरू साहिजे, हे बोल काय तुझे तुझची पुढा. देवा, आईने एखाद्या पांगळ्या मुलाला जन्म दिला तर जन्मापासून त्याचा त्रास तिला काढावा लागतो, तोच प्रकार येथे आहे. या तुझ्या गोष्टी तुझ्या समोर काय बोलाव्यात. आता पुसेन जे मी काही, तेथ निके चित्त देई, देवीची देवे कोपावे ना काही बोलाये का. आता मी जे काही विचारेन त्याकडे चांगले चित्त दे. त्याचप्रमाणे देवा, माझ्या या एका बोलाचा मुळीच राग धरू नकोस. तरी मागील जे वार्त तू वा सांगितली होती अनंत, ते नावेक मज चित्त मानेची ना. अनंत, पूर्वीची गोष्ट म्हणून जी तू मला सांगितलीस ती क्षणभर माझ्या मनाला पटतच नाही. जे तो विवस्व तू म्हणजे काय, ऐसे हे वडिला ठाऊए नाही, तरी तुवाची केवी पाही उपदेशील. पहा, तो विवस्वत म्हणजे कोण हे वाड वडिलांना सुद्धा ठाऊक नाही, तर तू त्याला उपदेश केलास हे कसे बरे शक्य आहे. तो तरी आई की जे बहुता काळांचा, आणि तू तव श्रीकृष्ण सापेचा, म्हणून गाईये मातूचा विसंवादू. तो तर फार पूर्वीच्या काळचा आहे असं ऐकतो, आणि तू श्रीकृष्ण तर आजच्या काळचा, म्हणून हे देवा तुझे बोलणे विसंगत आहे. देवीची देवा चरित्र तुझे, आपण काहीची नेणी जे, हे लटिके केवी म्हणजे एकी हेळा. तसेच देवा, तुझे चरित्र मला कसे काय कळणार, तेव्हा हे एकदम खोटे तरी कसे म्हणावे. परी हेची मातू आघावी, मी परी येसे ऐशी सांगावी, जे तुवाची रवी केवी पाही उपदेशू केला. पण तू या सूर्याला उपदेश कसा केलास हीच सगळी हकीकत मला पटेल अशी सांग. श्लोक पाचवा. श्री भगवान वाच. बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन, तान्यहं वेद सर्वाणी नत्वं वेत्थ परंतप. श्री कृष्ण म्हणाले, अर्जुना, माझे व तुझे पुष्कळ जन्म होऊन गेले, हे शत्रू तापना त्या सर्वांना मी जाणतो पण तू जाणत नाहीस. तव श्री कृष्ण म्हणे पंडुसुता, तो विवस्व तुझही होता, तरी आम्ही नसो ऐसी चित्ता भ्रांती जरी तुझ. त्यावर श्री कृष्ण म्हणाले, अर्जुना, जेव्हा तो विवस्वान होता तेव्हा आम्ही नव्हतो, अशी जर तुझ्या चित्ताला भ्रांती झाली आहे, तरी तू गाहे नेणसी, पै जन्मे आम्हा तुम्हासी, भौती गेली परी ती ये न स्मरसे आपुली तू। तरी अरे तुला हे माहित नाही की आतापर्यंत तुमचे व आमचे कितीतरी जन्म होऊन गेलेले आहेत, पण तुला या जन्मांची आठवण नाही। मी जेणे जेणे अवसरे जे जे होऊन अवतरे ते समस्त ही स्मरे धनुर्धरा। ज्या ज्या वेळी जे जे रूप घेऊन आम्ही अवतरलो ते ते सगळे जन्म अर्जुना मला आठवतात। श्लोक सहावा। अजोपि सन्न व्ययात्मा भूतानामीश्वरोपि सन् प्रकृतिम स्वामधिष्ठाय संभवाम्यात्म मायया। मी जन्मरहित अव्यय स्वरूप आणि भूतांचा अधिपती असूनही स्वकीय मायेला वश करून घेऊन आपल्या मायेच्या योगाने जन्म घेतो। म्हणून हे आघवे मागील मज आठवे मी अजूही परी संभवे प्रकृती योगे। म्हणून मला मागचे सगळे आठवती, मी जन्मरहित आहे पण मायेच्या योगाने जन्म घेतो। माझे अव्ययत्व तरी न नसे परी होणे जाणे एक दिसे ते प्रतिबिंब मायावशे माझ्याची ठाई। माझा अविनाशपणाचा नाहीसा होत नाही पण जन्माला येणे व जाणे ही जी एक क्रिया माझ्या संबंधाने दिसते ती माझ्या ठिकाणी मायेच्या योगाने भासते। माझी स्वतंत्रता तरी न मोडे परी कर्माधीनू ऐसा आवडे तेही भ्रांती बुद्धी तरी घडे एरवी नाही। माझे स्वातंत्र्य तर बिघडतच नाही परंतु मी कर्माधीन आहे असे जे दिसते ते भ्रांत बुद्धी असली तरच दिसते एरवी नाही। कि एकची दिसे दुसरे ते दर्पणाचे नि आधारे एरवी काय वस्तू विचारे दुजे आहे। किंवा एकाच वस्तूची दोन रूपे दिसतात पण ती केवळ आरशाच्या योगाने दिसतात, एरवी त्या मूळ वस्तूचा विचार केला तर तिला दुसरे रूप आहे का। तैसा अमूर्तची मी किरीटी परी प्रकृती जई अधिष्ठी तई साकारपणे नटनटी कार्या लागी। तसा अर्जुना मी निराकारच आहे पण मायेचा जेव्हा आश्रय करतो तेव्हा काही विशेष कार्यासाठी मी सगुण रूपाच्या वेशाने नटतो। श्लोक सातवा। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। हे भरत कुलोत्पन्न अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि अधर्म बळवू लागतो तेव्हा मी स्वतःच जन्मास आणतो। जे धर्म जात आघवे युगायुगी म्या रक्षावे ऐसा ओघू हा स्वभावे आद्यु असे। कारण की जेवढे म्हणून धर्म आहेत तेवढ्या सर्वांचे प्रत्येक युगात मी रक्षण करावे असा क्रम स्वभावत चालत आलेला आहे। म्हणून अजत्व परते ठेवी मी अव्यक्तपणही नाठवी जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मुहा। म्हणून ज्या वेळेला अधर्म हा धर्माचा पराभव करतो त्यावेळेला मी आपला जन्मरहितपणा बाजूस ठेवतो आणि अव्यक्तपणही मनात आणत नाही। लोक आठवा। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। सज्जनांच्या रक्षणाकरता आणि दुर्जनांच्या नाशाकरता व धर्माची संस्थापना करण्याकरता मी युगायुगाचे ठिकाणी अवतार घेतो। ते वेळी आपुल्याचे नि कैवारे मी साकारू होऊन अवतरे मग अज्ञानाचे अंधारे गिळुनी घाली। त्यावेळी स्वजनांच्या म्हणजे भक्तांच्या कैवारासाठी साकार होऊन देह धारण करून मी अवतरतो आणि मग अज्ञानरूपी अंधकार पार नाहीसा करून टाकतो। अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जनां करवी गुढी सुखाची उभवी। अधर्माची हद्द तोडून टाकतो, दोषांच्या सनदा फाडून टाकतो आणि सज्जनांच्या हातून सुखाची ध्वजा उभारवितो। दैत्यांची कुळे नाशी साधूंचा मानू गिवशी धर्मासी नीतीशी शेष भरी। दैत्यांच्या कुळाचा नाश करतो, साधूंचा गेलेला मान पुन्हा प्रस्थापित करतो आणि धर्म व नीती यांची सांगड घालतो। मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी तई योगिया पाहे दिवाळी निरंतर। मी विवेक दीपाला आलेली अविवेकाची काजळी झाडून तो प्रज्वलित करतो त्यावेळी योग्याला निरंतर दिवाळी होते। सत्सुखे विश्व कोंदे धर्मुची जगी नांदे भक्तानी गती दोंदे सात्विकाची. तेव्हा सर्व जग आत्मसुखाने भरून जाते, फक्त धर्मच जगात नांदू लागतो आणि भक्तांना सात्विकतेची दोंदे येतात. तई पापांचा अचळू फिटे पुण्याची पहाट फुटे जई मूर्ती माझी प्रगटे पंडू कुमार. ज्या वेळेला अर्जुना माझी मूर्ती प्रकट होते त्या वेळेला पापांचा पर्वत नाहीसा होतो आणि पुण्याचा प्रातःकाळ होतो. ऐसे या काजा लागे अवतरे मी युगी परी हेची ओळखे जो जगी तो विवेकीय. अशा या कामाकरता मी प्रत्येक युगात अवतार घेतो, परंतु हेच तत्व जो ओळखतो तो या जगात खरा विचारी होय. श्लोक 9. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेति तत्वत त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नेति मामेति सोऽर्जुन. या प्रकारचे माझे दिव्य जन्म व कर्म जो खरे जाणतो तो आपला देह टाकल्यावर पुन्हा जन्माला येत नाही, तर तो अर्जुना मजप्रत येतो. माझे अजत्व जन्मणे अक्रियताचे कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परम मुक्त. मी अजत्व कायम ठेवून जन्मतो, क्रियाशून्य असूनही कर्मे करतो हे माझे अलिप्तपण जो जाणतो तोच श्रेष्ठ प्रतीचा मुक्त होय. तो चालीला संगे न चळे देहीचा देहा नाकळे मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी. तो व्यवहारात वागला तरी आसक्तीने म्हणजे अहंकार वृत्तीने वागत नाही, देहधारी असूनही देहभावाला वश होत नाही आणि मरणोत्तर माझ्याच रूपात येऊन मिळतो.